तिच्या संग केली रात भर मी चॅटिंग, ती तर गर्लफ्रेंडची मम्मी होती राव। तिच्या संग केली रात भर मी चॅटिंग, ती माझ्या गर्लफ्रेंडची मम्मी होती राव। माझी पिल्लूच मला बोलती का काय, कसा उचित हे घडलं आमचं भांड उघड पडलं। तिच्या घरा पुढून जाताना मनाला वाटे घ, जिच्या संग केली रात भर मी चॅटिंग, ती माझ्या गर्लफ्रेंडची मम्मी होती राव। जिच्या संग केली रात भर मी चॅटिंग, ती माझ्या गर्लफ्रेंडची मम्मी होती राव। स्वतःहून माझी जानू एवढी हुशार कधी बनली, मला काढलं येड्या मधी मी पण पडलो कोड्या मधी, कशी काय माझी पिल्लू मला द्यायली एवढा भाव। जिच्या संग केली रात भर मी चॅटिंग, ती माझ्या गर्लफ्रेंडची मम्मी होती राव। जिच्या संग केली रात भर मी चॅटिंग, ती माझ्या गर्लफ्रेंडची मम्मी होती राव। जिच्या संग केली रात भर मी चॅटिंग, ती माझ्या गर्लफ्रेंडची मम्मी होती राव। जिच्या संग केली रात भर मी चॅटिंग, ती माझ्या गर्लफ्रेंडची मम्मी होती राव।